आकाशवाणी पुणे प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इलेक्ट्रॉनिक्स उपकरण उत्पादन योजनेला केंद्र सरकारची मंजुरी. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. पंतप्रधानांचा उद्या नागपूर दौरा. राज्यातल्या 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर एकंदर 2555 कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई जमा होणार. साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन. आणि पुण्यात येत्या 13 ते 24 एप्रिल दरम्यान फिडे महिला ग्रामप्री बुद्धिबळ स्पर्धेच्या 5व्या टप्प्याचं आयोजन. देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादनाला चालना देण्यासाठी तसंच इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारनं इलेक्ट्रॉनिक्स उपकरण उत्पादन योजनेला मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांबाबत माहिती दिली. गेल्या 10 वर्षात इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचा वेगानं विकास झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीतही या काळात एकंदर वार्षिक 20% वाढ झाल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. इलेक्ट्रॉनिक्स उपकरण उत्पादन योजनेसाठी 22,000 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून यामुळे प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ करण्यास तसंच निवृत्त कर्मचाऱ्यांना 2% महागाई सवलत वाढीलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या वर्षाच्या 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू असेल. यंदाच्या खरीप हंगामासाठी फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठीच्या अनुदानाला देखील मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधत ते रेशीमबागेतल्या स्मृती मंदिर इथं संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील. तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या 1000 अनुयायांसह 1956 मध्ये ज्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला त्या दीक्षाभूमीलाही ते भेट देऊन आदरांजली वाहणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या विस्तार केंद्राची पायाभरणी होणार आहे. गुरुजी माधव गोळवलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 2014 मध्ये या नेत्रालयाची स्थापना झाली. त्यांच्या आगामी प्रकल्पात 250 खाटांचं रुग्णालय 14 बाह्यरुग्ण विभाग आणि 14 ऑपरेशन थिएटर अशा सुविधा उपलब्ध असतील. त्यानंतर पंतप्रधान एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यांच्या हस्ते सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड इथं युद्धोपयोगी सामग्री चाचणी तळ आणि युएव्हीसाठी धावपट्टी सुविधेचं उद्घाटनही होणार आहे. राज्यातल्या 64 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 2555 कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनानं विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्यहिस्सा अनुदान म्हणून 2852 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे अशी माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. या निर्णयामुळे 2022 पासूनच्या मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचंही कोकाटे यांनी सांगितलं. साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं. बारामतीजवळ माळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आणि शेतकरी मेळावा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. पवार पुढे म्हणाले की यावर्षी ऊस पिकासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्रानं एआय आधुनिक तंत्रज्ञान आणलं असून त्याचा ऊस उत्पादन वाढीसाठी तसंच पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी मोठा फायदा होणार आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून एआय तंत्रज्ञान सोयाबीन कापूस फळबागा यांच्यासाठीही वापरण्यात येईल असंही ते म्हणाले. लवकरच पुण्यात अॅग्री हॅकेथॉन भरवण्यात येणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न राज्य शासन करणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महिला बचत गटानं उत्पादन घेतलेल्या शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूनं प्रायोगिक तत्वावरील 2 टनांची पहिली खेप काल नवी मुंबईतून दुबईसाठी रवाना करण्यात आली. याविषयी माहिती देताना अपेडाचे उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे म्हणाले,
महिलांनी उत्पादित केलेला शेतमाल असेल, वेगवेगळे पदार्थ असतील, प्रक्रियायुक्त केलेले पदार्थ असतील, यांना मार्केटिंगची एक संधी उपलब्ध करून देणे हे महत्वाचं काम आहे. आणि त्याच माध्यमातून आज आपण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील 2 टन शेवगा हा दुबई येथे निर्यात करीत आहोत. आणि हे निर्यात करीत असताना स्थानिक बाजारभावापेक्षा कमीत कमी 80-90% ज्यादा बाजारभाव या महिलांना मिळालेला आहे.
उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर याबाबत म्हणाले,
हे उमेदच्या माध्यमातून जे काही महिला बचत गट, स्वयंसहाय्य गट, जे ग्रामीण स्तरावरती चांगले चांगले प्रॉडक्ट तयार करतात किंवा जे शेतीमध्ये ऍक्च्युअल काम करतात, तर त्यांना हा डायरेक्ट कसा बेनिफिट घेता येईल त्या माध्यमातून आज अपेडा आणि उमेद हा एक जॉईंट लाभवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
शेवगा उत्पादक शेतकरी शीतल सुरवसे आपल्या उत्पादनाची निर्यात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना म्हणाल्या,
250 एकर आमची शेवग्याच्या शेंगाची बाग आहे, त्याच्यातून आम्हाला पाल्याचा पण उपयोग करता येतो, त्याच्यापासून बिस्किट बनवता येतं. आमच्या शेवग्याच्या शेंगाचा माल इथं बाहेरच्या देशात जातो याचा आम्हाला खूप अभिमान आहे, कारण त्या शेवग्याच्या शेंगापासून आम्हाला फायदा जास्त मिळतो. इथं शेंगा विकण्यापेक्षा बाहेरच्या देशात शेवग्याच्या शेंगा जातात, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, खूप आनंद आहे.
त्र्यंबकेश्वर इथं 2027 होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणारे साधू संत आणि भाविकांसाठी कुशावर्ताप्रमाणेच नवं कुंड उभारण्यात येईल. तिथल्या विविध घाटांचं विस्तारीकरण आणि स्वच्छता करण्यात येईल, तसंच गोदावरी नदी वाहती राहण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जातील अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं दिली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन विविध घाटांची आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कुंभमेळ्याच्या सुविधा निर्मितीसाठी आवश्यक असणारी जमीन लवकरच संपादित केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी तसंच विविध आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. येत्या सोमवारी 31 मार्चला होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या सांगतेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं विविध जिल्ह्यांना दिलेला विकास निधी खर्च करण्यात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. पुणे जिल्हा दुसरा तर सोलापूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितीश राणे यांनी काल कणकवली इथं पत्रकार परिषदेत दिली. राज्याकडून गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासासाठी 250 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता, यातला 98% निधी आतापर्यंत खर्च झाला आहे असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेनं पुण्यात येत्या 13-24 एप्रिल दरम्यान फिडे महिला ग्रामप्री बुद्धिबळ स्पर्धेच्या 5व्या टप्प्याचं आयोजन केलं आहे. प्रतिष्ठेच्या कॅन्डिडेट स्पर्धेसाठी या स्पर्धेतून पात्र ठरण्याची संधी असल्यामुळे या स्पर्धेला अत्यंत महत्व असल्याचं संघटनेचे अध्यक्ष डॉ परिणय फुके यांनी सांगितलं. ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली आणि ग्रँडमास्टर वैशाली आर यांच्यासह चीन, रशिया, पोलंड, बल्गेरिया, मंगोलिया, जॉर्जिया देशांच्या बुद्धिबळपटूही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पुण्यातली आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख वाईल्ड कार्डद्वारे या स्पर्धेत खेळणार आहे. हवामान. राज्यात काल सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 42.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. इलेक्ट्रॉनिक्स उपकरण उत्पादन योजनेला केंद्र सरकारची मंजुरी. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. पंतप्रधानांचा उद्या नागपूर दौरा. राज्यातल्या 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एकंदर 2555 कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई जमा होणार. साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन. आणि पुण्यात येत्या 13-24 एप्रिल दरम्यान फिडे महिला ग्रामप्री बुद्धिबळ स्पर्धेच्या 5व्या टप्प्याचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.